नमस्कार, मी सुधीर बाळकृष्ण महाजनी. तर चैत्र शुद्ध नवमी या दिवशी श्रीरामांचा जन्म झाला, दुपारी 12 वाजता. या सर्व देवांनी आपल्या जन्माच्या वेळा अशा विशिष्ट घेतलेल्या आहेत, म्हणजे सकाळी 6 वाजता मारुतीचा जन्म, दुपारी 12 वाजता रामाचा जन्म, सायंकाळी 6 वाजता भगवान नृसिंह खांबातून प्रकट झाले आणि रात्री 12 वाजता श्रीकृष्णांचा जन्म असो. त्यानंतर राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न ही चारही भावंडं दिसामासांनी मोठी होऊ लागली. म्हणजे कसं होतं की लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे जुळे भाऊ आणि कौसल्येचा राम आणि कैकेयीचा भरत, पण पहिल्यापासूनच लक्ष्मणाचा ओढा रामाकडे आणि शत्रुघ्नाचा भरताकडे, त्यामुळे राम लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्न अशा या जोड्या प्रसिद्ध झाल्या. त्यांचं चौघांचंही एकमेकावर खूप प्रेम होतं आणि ते दशरथाचा आनंद दिवसेंदिवस वाढवत होते. पुढे असे दिवस जाता जातात त्या चौघांचेही व्रतबंध संस्कार झाले आणि त्यानंतर एकदा असं झालं की दशरथ राजा त्याच्या आसनावर सभेत बसलेला असताना त्याला द्वारपालांनी सांगितलं की विश्वामित्र ऋषी आले आहेत. राजा ताबडतोब आसनावरून उठला आणि त्यांनी विश्वामित्रांच्या समोर जाऊन त्यांना आपल्या राजप्रासामध्ये प्रसादामध्ये आणलं आणि त्यांना आसन दिलं, त्यांची पाद्यपूजा केली आणि त्यांना विचारलं की आपल्या येण्याचं प्रयोजन काय आहे ऋषीवर. तेव्हा विश्वामित्र म्हणाले की हे राजन, मला आता मोठा यज्ञ करायचा आहे आणि सध्या आमचं यज्ञकार्यच थांबून गेलं आहे. कारण काय होतं की आम्ही यज्ञ करायला घेतला की सर्व राक्षस यज्ञाच्या तिथे येतात, आकाशामध्ये जमतात, यज्ञाच्या स्थंडिलावर रक्तमांसाचा चिखल टाकतात आणि यज्ञामध्ये विघ्न आणतात, त्यामुळे आमचा यज्ञ संपन्न होऊच शकत नाही. पण आता तुझा हा पुत्र राम आहे, त्या रामाला तू माझ्याबरोबर दे. त्याबरोबर दशरथ म्हणाला की राम अजून लहान आहे आणि तो कसं एवढ्या मोठ्या मोठ्या राक्षसांचं पारिपत्य करू शकेल, त्याच्यापेक्षा मी अयोध्येची सेना पाठवतो. तेव्हा विश्वामित्र म्हणाले, नाही, तेजसाम ही नवयस समीक्षते. राम जरी वयाने लहान असले तरी तेजस्वी आहेत, पराक्रमी आहे, त्यामुळे तू रामाला आमच्याबरोबर दे. येत असला तर लक्ष्मणालाही त्याच्याबरोबर येऊ दे. आणि मग दशरथांनी त्यांच्या यज्ञकार्याचं महत्त्व ओळखून राम आणि लक्ष्मणांना त्यांच्याबरोबर जाण्याची अनुमती दिली. आणि मग राम लक्ष्मणांनी आपल्या पित्याला नमस्कार केला, आपल्या तिन्ही मातांना नमस्कार केला आणि ते विश्वामित्रांच्या बरोबर निघाले. अयोध्येच्या मार्गावर लोकांना एक मनोहर दृश्य दिसलं की एक तापसी विश्वामित्र चाललेले आहेत आणि त्यांच्या दोन्ही बाजूला दोन कुमार राम आणि लक्ष्मण हे चाललेले आहेत. तर ते असे मार्गक्रमण करत असताना विश्वामित्र त्यांना अनेक पुराणकथा सांगायचे आणि त्यांचं मन त्यामुळे रमायचं आणि आपण किती मोठं अंतर पार केलं आहे हे त्यांना कळायचंसुद्धा नाही. असं करता करता त्यांना वाटेमध्ये विश्वामित्रांनी बला आणि अतिबला अशा दोन विद्या दिल्या. त्यामुळे काय व्हायचं की कितीही श्रम पडले तरी ते त्यांना जाणवायचे नाहीत, त्यांना थकवा यायचा नाही. अशा प्रकारे राम लक्ष्मणांचं विश्वामित्रांच्या बरोबर जाणं चाललं होतं. आणि असं होता होता ते एका वनामध्ये आले. ते वन म्हणजे अटनी वन होतं आणि त्याचं दुसरं नाव धनुषकोटी. हे वन होतं सुकेतू या यक्षाची कन्या त्राटिका किंवा ताडका तिला म्हणतात, तिचं हे वन होतं. ती राक्षसी होती आणि तिला उपसंद या राक्षसाशी तिचा विवाह झाला होता आणि त्याच्यापासून तिला मारीच आणि सुबाहू असे दोन पुत्र झालेले होते. एकदा काय झालं की ताडका आणि मारीच आणि सुबाहू या तिघांनी मिळून अगस्त्य ऋषींना खूप त्रास दिला आणि त्याच्यामुळे त्यांनी तिला शाप दिला की तू एवढी सुंदर परंतु तू राक्षसी वृत्तीने वागती आहेस, तेव्हा तू राक्षसी होशील आणि कुरूप आणि अतिशय भयानक असं रूप तुला प्राप्त होईल. त्याप्रमाणे ती अतिशय भयानक आणि कुरूप रूपाला प्राप्त झाली आणि ती त्या वनामध्ये राहत होती. ही सगळी कथा विश्वामित्रांकडून राम लक्ष्मणांनी ऐकली आणि त्या दोघांनी आपल्या धनुष्याचा टणत्कार केला. धनुष्य असा आततज्ज्य केलं, प्रत्यंचा ताणली आणि त्याचा टणत्कार केला. त्या टणत्काराचा आवाज त्या त्राटिकेने ऐकला आणि ती अतिशय वेगाने त्यांच्यावर धावून आली. तिचं रूप भयानक होतं. तिच्या कमरेला मनुष्यांच्या कवट्यांची मेखला बांधलेली होती. तिनं प्रेत चर्माचं वस्त्र धारण केलं होतं आणि एका हातामध्ये तिनं एक उपटलेला वृक्ष घेतला होता आणि असं करून ती राम लक्ष्मणांवर धावून गेली. त्यावेळेला विश्वामित्र ऋषींनी रामाला खून केली की तू हिचा वध कर. आणि मग रामानी एक अमोघ बाण आपल्या धनुष्याला जोडला आणि त्याने तिच्या छातीचा वेध घेतला आणि ती धाड कण धरतीवर पडली आणि तिचा वध झाला. रामावर प्रसन्न होऊन विश्वामित्रांनी त्याला वायव्य अस्त्र आणि अग्न्यस्त्र अशी दोन अस्त्र दिली. आणि मग त्यानंतर राम लक्ष्मण पुढे त्यांच्या आश्रमाला येऊन पोचले. वशी विश्वामित्र ऋषींच्या आश्रमाला येऊन पोचले. तेथे सर्व ऋषीगण त्यांची वाट पाहत होते आणि राम लक्ष्मण आल्याचा त्यांना खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी पहाटेपासून यज्ञाला सुरुवात केली आणि यज्ञाला सुरुवात होताच आकाशामध्ये सुबाहू आणि मारीच हे दोन राक्षस इतर राक्षसांसह आले. त्यांना अगोदरच आपल्या मातेचं म्हणजे त्राटिकेचा वध झाल्याचं त्यांना कळलं होतं, त्यामुळे ते आधीच संतप्त होते आणि यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी ते आकाशामध्ये आले. त्यावेळेला राम लक्ष्मणांनी पाहिलं आणि त्यांनी प्रथम एक बाणाचं असं चक्र यज्ञस्थंडिलाच्या वर असं केलं की ज्याच्यामुळे काहीही त्यांनी वरनं टाकलं तरी ते यज्ञस्थंडिलापर्यंत पोचणार नाही. आणि मग त्यांनी रामानी सुबाहू राक्षसावर बाण सोडला आणि त्याला ठार मारलं, त्याचा वध केला. आणि मारीच्यावर त्यांनी वायव्यास्त्र हे वेगवान अस्त्र सोडलं आणि मारीच्याला त्यांनी खूप लांब नेऊन तिथे पाडलं. त्यामुळे या दोन्ही राक्षसांना काही करता आलं नाही आणि त्याच्याबरोबर त्यांचं सैन्यही पळून गेलं. आणि अशा प्रकारे राम लक्ष्मणांनी विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण केलं. विश्वामित्र ऋषी रामावर प्रसन्न झाले, सर्व ऋषीगण राम लक्ष्मणांवर प्रसन्न झाले आणि पुढे विश्वामित्र असं म्हणाले की रामा, आता आपल्याला मिथिला नगरीचा राजा जनक यांनी निमंत्रण केलेलं आहे आणि आपण आता सर्वजण मिथिलेला जाऊया. असं म्हणून ते तिघं मिथिला नगरीच्या दिशेने निघाले. वाटेमध्ये त्यांना एक असा उजाड आश्रम दिसला. रामाने विचारलं हा आश्रम कोणाचा आहे, तेव्हा विश्वामित्र ऋषींनी त्यांना एक कथा सांगितली की हा गौतम ऋषींचा आश्रम आहे आणि गौतम ऋषींची अहिल्या नावाची एक सुंदर पत्नी होती. ती इतकी सुंदर होती की प्रत्यक्ष इंद्रालाही तिचा मोह झाला आणि इंद्रांनी असं ठरवलं की हिच्याबरोबर आपण रममान व्हायचं. परंतु ते कसं शक्य होतं, कारण ती तर पतिव्रता होती, पतीखेरीस तिला दुसऱ्या कोणाचाही विचार नव्हता. म्हणून मग इंद्रांनी एक युक्ती केली. त्यांनी गौतम ऋषींचंच रूप घेतलं आणि गौतम ऋषी आश्रमात नसताना ते तिच्या तो इंद्र त्याच्या तिच्याजवळ गेला आणि अहिल्येला काही समजलं नाही आणि ती दोघं त्या ठिकाणी रममान झाली. आणि त्यावेळेला तिथे प्रत्यक्ष गौतम ऋषी आले आणि त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला. त्यांनी प्रथम इंद्राला शाप दिला की तुझ्या शरीराला सहस्र छिद्र पडतील आणि त्याचबरोबर त्यांनी अहिल्येलाही शाप दिला की तू शिळा होऊन पडशील, कारण नकळत का होईना पण तुझ्याकडून एक हे महापाप झालेलं आहे आणि त्यामुळे ही श्रीरामा ही तुला शिळा इथे पडलेली दिसते आहे ती म्हणजे अहिल्या आहे. तेव्हा तू आता असं कर की तुझा चरणस्पर्श या शिलेला कर आणि त्यामुळे हिचा उद्धार होईल आणि ती तिच्या मूळ स्वरूपाला परत प्राप्त होईल. रामानी सर्वप्रथम त्या शिळेला नमस्कार केला आणि त्यांनी आपला पदस्पर्श त्या शिळेला केल्यानंतर ती शिळा तिथे अहिल्येच्या रूपामध्ये साकार झाली आणि अहिल्येला तिचं मूळ रूप प्राप्त झालं. अशा प्रकारे रामाने अहिल्येचाही मार्गामध्ये उद्धार केला आणि पुढे राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र पुढे चालू लागले आणि ते मिथिला नगरीपर्यंत येऊन पोचले. या पुढची कथा आपण नंतर पाहू. नमस्कार, धन्यवाद.